श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायावरील निरूपण आपण सुरू केलं होतं। पहिले 3 श्लोक घेऊन झालेत। 3र्या श्लोकात देवानी म्हटलं की आजपर्यंत वेदांनी आणि कितीतरी तर्कशास्त्रांनी हा विचार करण्याचा प्रयत्न केला की हा देह म्हणजे नेमकं काय, हा कोणाच्या मालकीचा, याच्यावर कोणाची सत्ता आणि हा कसा बनलेला आहे। त्याच्यावर निरनिराळे वाद, बुद्धिवाद, युक्तिवाद, तर्कवाद, त्यानंतर जीववादी, वेगवेगळे विद्वान त्यांनी आपापले विवेचन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज 13व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं हे क्षेत्र म्हणजे काय। सुरू करूया आजचा भाग, अध्याय 13वा, श्लोक 4था आणि पुढे।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
ऋषिभिर् बहुधा गीतं छन्दोभिर् विविधे पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतु मद्भिर् विनिश्चितै।
हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले, छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वेगवेगळे वर्णन केले। वेदातील जे बृहत सामसूत्र व त्याचप्रमाणे हेतुमान पंडित या सर्व पंडितांनी सुद्धा हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला, पण हे कोणालाही साध्य झाले नाही।
एक म्हणतीये स्थळ जीवाचे ची समूळ मग प्राण हे कुळतयाचे येथ जे प्राणाच्या घरी अंगे राबते भावुचारी आणि मनाय सावारी कुळवाडी करू तया ते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसी पहाटी विषय क्षेत्री आटी काढी भली मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाची बी वाफवी कुकर्माचा करवी राबू जरी।
इथून ज्ञानेश्वर महाराज क्षेत्र संबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात। कित्येक जीववादी लोक असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे, मग प्राण हे त्यांचे येथे कूळ आहे। जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना, बैल, नांगर, गडी, माणसे वगैरे नसल्यामुळे त्याने हे क्षेत्र प्राण या कुळास बटाईने दिले, कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालविण्याचा सर्व बारदाना आहे। आणि तो पुढे सांगतात, कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ म्हणजे अपान, व्यान, उदान, समान हे 4 वायू हे आहेत, आणि मनासारखा चपल कारभारी शेतीचा कारभार करणार आहे। त्या प्राणाजवळ इंद्रियरूपी बैलांचा समुदाय आहे। तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतामध्ये चांगली मेहनत करतो। मग कर्तव्याची वाफ चुकवून विहित कर्म करण्याची संधी दौडून आणि अन्यायाचे बीज पेरवून श्रुती आज्ञेचे उल्लंघन वगैरे न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणीपासून ते मळणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने करविली तर काय होते ते पुढे सांगतात।
तरी तयाची सारिखे असंभाळ पाक पिके मग जन्मकोटी दुःखे भोगी जीवू ना तरी विधीची वाफे सत्क्रिया बीजा रोपे तरी जन्मशत मापे सुखची मविजे तवानिक म्हणती हे नव्हे हे जीवाचे ची न म्हणावे आमुते पुसा आगवे शेताचे या अहो जीवू येथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणू हा बलवता म्हणोनी जागे अनादी जे प्रकृती सांख्य जियेते गाती क्षेत्र हे वृत्ती येची जाणे
तर जे बीज पेरतो त्याचे मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यवधी जन्म ते दुःखे भोगतो अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडोचे शेकडो जन्म सुख भोगावे लागते एवढे अचाट पीक येते म्हणजे सुख जरी पिकले तरी सुटका नाही ते भोगण्यासाठी परत परत जन्म घ्यावा लागतो येथून मग प्रकृतीवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात त्यावर आणखी कित्येक प्रकृतीवादी म्हणतात तुम्ही जीववादी म्हणता ना हे बरोबर नाही हे क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा कारण आम्ही प्रकृतीवादी आहोत अहो जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू फक्त आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस तो जागतो क्षेत्राचे संरक्षण करतो म्हणजे शेताची राखणी करतो अनादिजी प्रकृती जिचे सांख्यशास्त्र वर्णन करते तिचे हे क्षेत्र हे वतन आहे असे समजा असे कोण म्हणतात प्रकृतीवादी
आणि येतेची आघवा आथी घर मेळावा म्हणोनी वाही वा घरी वाहे वाहिव्याची ये रहाटी जे का मुदल तिघे ये सृष्टी ते ये चाची पोटी जहाले गुण रजो गुण पेरी ते तुले सत्व सोकरी एकले तम करी समंगणी रचुनी महत्त्वाचे खळे मळी एके काळुगे नि पोळे तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली तव एकी मतिवंती या बोलाची या खंती म्हणी तले या ज्ञप्ती अर्वाचिना
आता हे प्रकृतीवादी पुढे काय तर्क देतात ते म्हणतात आणि हिच्याजवळ शेतकी चालविण्याचा सर्व बारदाना घरचा आहे म्हणून शेत बटाईने न देता ही शेत घरीच वाहते कोण प्रकृती या जगामध्ये हे क्षेत्र वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे जे तीन गुण म्हणजे रज तम आणि सत्व हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहे प्रकृतीच्या पोटी प्रकृतीने तीन कामे या तिघांकडे नेमून दिली ती तीन कामे म्हणजे रजोगुण हा पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो आणि एकटा तमोगुण त्याची सवंगणी करतो काढणी करतो किंवा कापणी करतो आणि मग तमोगुण हा महत्त्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून म्हणजे काळ नावाच्या बैलाकडून सगळी मळणी करून घेतो तेव्हा तेथे त्या महत्त्वाच्या खळ्यामध्ये सूक्ष्मसृष्टीची चांगली रास पडते याप्रमाणे प्रकृती हे क्षेत्राचा उपभोग घेते आता इथपर्यंत प्रकृतीवाद्यांचे आधी जीववाद्यांचे तर्क सांगितले आता प्रकृतीवाद्यांचे तर्क सांगितले आता याच्यापुढे संकल्पवादी काय म्हणतात ते आपण पाहू येथून संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी म्हणजे संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे खरे ज्ञानी तर आम्ही आहो
हा हो परतत्वा तू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगे आईका शून्य सेज साळीये सुलीनतेचिये तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे तो अवसात चेईला उद्यमी सदैवा भला मनोनी ठेवा झाला इच्छे सवी निरालंबीची वाडी त्रिभुवना येवडी हे तयाची जोडी रूपा आली महाभूतांचे एक वाट सैरावे टाळुनी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी।
आता बघा संकल्पवाद्यांचे तर्क काय असतात। अहो परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कुठे आहे? तर या क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो ती तुम्ही निवांतपणे ऐका। शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती। तो संकल्प एकाएकी जागा झाला आणि एकाएकी जागा होऊन तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्याकारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्याला त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला। निराकार ब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दशेला आला आणि जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूत रूपी पडजमीन पंचीकरणरूप मशागतीने सारखी करून स्वेदज अंडज जारज उद्भिज्ज अशा प्रकारचे प्राणी वर्ग चार हद्दी अशा कायम केल्या असं हे संकल्पवाद्यांचं मत। यावरी आदी पांचवटे याची बांधी बांधली प्रभेदी पंचभूती की कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोही कडे नपुंसके बरडे राने केली तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे मग अहंकारासी एक लाधी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर या परी निराळी वाढे संकल्पाची डाहाळी म्हणोनी तो मुळी प्रपंचायया। यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणाची शरीर तयार केली। मनुष्य शरीर रूपी शेताच्या दोन बाजूस कर्म अकर्माच्या दगडीचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची राणे सुपीक अशी तयार केली। त्या रानामध्ये येण्या जाण्याकरिता संकल्पाने कोणाचीही लाग जेथे लागणार नाही असे जन्ममृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले। मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करविली। याप्रमाणे निराळी म्हणजे परब्रह्म स्वरूप त्याची संकल्पाची शाखा वाढते म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे असे संकल्पवादी असे आपले तर्क देतात। या मृत मुक्त की तेथ पडी घाईले आणखी म्हणती हा हो विवेकी तरी तुम्ही भले परतत्वाच्या गावी संकल्प सेज देखावी तरी कापान मानावी प्रकृती तयांची परी हे असो नव्ही तुम्ही यान लगावे आताची हे आघवे सांगिजेल तरी आकाशी कवणी केली मेघाची भरणे अंतरिक्षी तारा गणे धरी कवण गगनाचा ताडवा कोणे वेढिला केधवा वारा हिंड तू असावा हे कवणाचे मत। याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्याला दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले। आता स्वभाववादी येथून त्या स्वभाववाद्यांचे मत सांगतात। ते म्हणाले अहो महाराज आपण तर इथे चांगलेच विचारवंत दिसता। परब्रह्मरूपी गावामध्ये संकल्पाची शेज लीन अवस्था जर मानावयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये, पण हे बोलणे राहू द्या, तुमचे म्हणणे काही बरोबर नाही बुवा। तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका, तुम्हारे बस की बात नाही। आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल ते ऐका। तर आकाशामध्ये मेघामध्ये पाणी कोणी भरले, पोकळीमध्ये ताऱ्यांचे समुदाय कोणी धारण केले, आकाशाचे छत कोणी आणि कधी उभारले, वाऱ्याने नेहमी हिंडत असावे हे कोणी ठरवले, अशा प्रकारचे तर्क ते देऊ लागले। रोमा कवण पेरी कोण समुद्रा भरी, पर्जन्याचिया करी धारा कवण, तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवणाची नव्हे, हे वाहे तया फावे येरा तुटे, तवाणिके येके क्षोभे म्हणितले निके, तरी भोगजे येके काळे केवी, हे जाणो मृत्यू रागिटा सिंहाळयाचा दरकुटा, परी काय वांजटा पुरिजत असे, तरी याचा मारू देखता ती अनिवारू, परी स्वमती भरू अभिमानिया। शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो, समुद्र कोण भरतो, पावसाच्या धारा कोण करतो, त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतः झाले असून हे कोणाचेही वतन नाही। कोण सांगतात? स्वभाववादी सांगतात। याची जो वाहतूक करील त्याला जो नेट नेटके जपेल त्यासच हे उपभोगास मिळते, आणि इतरांना ते उपभोगास मिळू शकत नाही, असे स्वभाववादी बोलले। तेव्हा इथून काळवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात। आणखी जे काळवादी असतात ते रागाने म्हणाले, हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा, तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो, बाकीचे घेऊ शकत नाही। मृत्यूरूपी रागीट सिंहाची क्षेत्र हे दरी आहे असे आम्हास वाटते, पण या निरनिराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडवेल काय। तर या काळाचा अनिवार्य तडाखा पाहतात, परंतु स्वमताचा अभिमान हे लोक बाळगतात आणि या लोकांचा आपल्या मतावरच भर असतो, असे काळवादी म्हणतात। महाकल्पा परवती कव घालोनी अवचिती, सत्य लोक सुभद्र जाती आंगी वाजे, लोकपाळनीच नवे दिग्गज मेळावे, स्वर्गीचिये आडवे रिगोनी मोडी, एरे याचे नि अंगवाते जन्म मृत्यूचिये गरते, निर्जीवे होनी भ्रमते जीव मृगे, न्याहाळा पा केवडा पसरला से चवडा, जो करूनिया माजी वडा कार गजू, मनोनी काळाची सत्ता हा बोलू निरुता, ऐसे वादू पांडू सुता क्षेत्रा लागी। या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्यलोक, त्या सत्यलोकरूपी हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेट घात वाजतो, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा हा काळ सोडत नाही, त्याला सुद्धा मृत्यू येतोच। हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यामध्ये शिरून रोज नवे लोकपालाचे व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो। याच्या काळरूपी सिंहाच्या अंगच्या वाऱ्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन निस्सत्व होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यामध्ये भ्रमत राहतात। सर्व आकार मात्र पदार्थ हाच कोणी हत्ती, तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे तो पहा। म्हणून सर्व काळाची सत्ता हे बोलणे खरे आहे, आणि सर्व म्हणजे जे आहे ती काळाची सत्ता आहे असेच काळवादी लोक म्हणतात। इथे काळवाद्यांचे मत संपले। अर्जुना, असे हे क्षेत्राविषयी निरनिराळ्या प्रकारचे वाद आहेत। हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी, पुराणी ये विषी मतपत्रिका, अनुष्टुफादी चंदे प्रबंधी जिये विविधे,
ते पत्रावलंबन मदे करिता ती अधुनी वेदींचे बृहत्साम सूत्र देखणे पणे पवित्र परीतया हिये क्षेत्र नेणवेची आणि काणकी ही बहुती महाकवी हेतुमंती यया लागी मती वेचिलिया परी ऐसे हे ये वडे की अमुके याचे ची फुडे हे कोणाही वरपडे होय चिना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा।
नैमिष अरण्यामध्ये ऋषींनी या क्षेत्रासंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे। ह्याविषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहेत। अनुष्ठुप इत्यादी जे छंद आहेत ना, जी निरनिराळ्या प्रकारची छंद आहेत, या क्षेत्रासंबंधी काव्यरचना करतात आणि ती ज्या ग्रंथात आहेत त्या ग्रंथाचा अध्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात। पण या ग्रंथाचं देखील व्यवस्थित व्याख्या होऊ शकली नाही। ऋग्वेदामधले जे प्रसिद्ध बृहत्साम सूत्र, बृहत्साम नामक सूत्र आहे, ते ज्ञानदृष्टीने पवित्र मानले जाते। त्यामध्ये पुष्कळ ज्ञान भरलेले आहे। तथापि या बृहत्साम सूत्राला देखील हे क्षेत्र समजलेले नाही। आणखी पुष्कळ युक्तिवाद अशा महाकवींनी, मोठ्या ज्ञात्यांनी या क्षेत्र निर्णयाकरता आपापली बुद्धी खर्च केली, परंतु हे क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा तेवढे आहे, हे अमक्याच्या मालकीचे आहे की टमक्याच्या मालकीचे आहे, हे अजून नक्की कोणालाही समजले नाही। आणि आता अर्जुना, यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत मी तुला सांगतो। अशा प्रकारे निरनिराळे मतं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मांडलेले आहेत। जीववादी काय म्हणतात, प्रकृतीवादी काय म्हणतात, त्याच्यानंतर संकल्पवादी काय म्हणतात, सर्वांचे मतं इथे मांडण्यात आलेले आहेत। आणि शेवटी देव असे म्हणतात की या कोणालाच गवसलं नाही आणि वेदातील जे बृहत्साम सूत्र आहे त्यांनी प्रयत्न केला, त्याला सुद्धा हे जमलं नाही। म्हणजे वेदालाही हे सांगता आलं नाही व्यवस्थित की हे क्षेत्र नेमकं काय आहे। एक जण तर्क देतो, दुसरा त्या तर्काचं खंडन करून दुसऱ्या प्रकारचा तर्क देतो, तर या तर्क वितर्काच्या भांडणामध्ये कधीही याची पूर्ण व्याख्या होऊ शकली नाही। तर अर्जुना, याची खरी व्याख्या काय आहे ते मी आता तुला सांगतो। आणि यापुढे पुढच्या श्लोकापासून परमात्मा या क्षेत्राबद्दलची विस्तृत माहिती या गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे। आणि ते श्लोक आपण उद्या घेऊ। आज चौथ्या श्लोकावर आपण इथेच विश्रांती घेत आहो। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री नरिनाथ महाराज की जय।